श्री दासबोध दशक 18वां बहुजिनसी समास 7वां जनस्वभाव निरूपण
श्री राम जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता जैसे काहीच सेवान करिता स्वामी समागती कष्टे विण फळ नाही कष्टे विण राज्य नाही केल्या विण होत नाही साध्य जनी आळसे काम नासते हे तो प्रत्ययास येते कष्टाकडे चुकावेते हीन जन आधी कष्टाचे दुःख सोसिती ते पुढे सुखाचे फळ भोगिती आधी आळसे सुखावती त्यासी पुढे दुःख येह लोक अथवा परलोक दोहीकडे सारखाची विवेक दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे मेळविती तितुके भक्षिती ते कठीण काळी मरोन जाती दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले येह लोकीचा संचितार्थ परलोकीचा परमार्थ संचिते वीण वेर्थ जीत मेले एकदा मेल्याने सुटेना पुन्हा जन्मो जन्मी यातना आपणास मारी वाचविना तो आत्महत्यारा प्रतिजन्मी आत्मघात कोणी करावे गणित या कारणे जन्म मृत्य केवी चुके देव सकळ काही करितो ऐसे प्राणी मात्र बोलतो त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे विवेक पाहता सापडे विवेकी जनी देव पाहता आहे एक परंतु करितो अनेक त्या अनेकास एक म्हणून एकी देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव कळल्या वीण कितेक जीव उगेच बोलती उगेच बोलती मूर्खपणे शहाणपण वाढाया कारणे तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले येर ते बोलतची राहिले करंटे जन करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना त्याची पैसावली कुबुद्धी तेथे कैची असेल शुद्धी कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे मनुष्य शुद्धी ससांडावे त्याचे काय खरे मानावे जेथे विचाराच्या नावे सुन्याकार विचारे येह लोक परलोक विचारे होतसे सार्थक विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास सातवा.